आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतील अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129व्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड. एल्गार परिषद प्रकरणी दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद विरुद्ध मुंबईचा 560 धावांचा डोंगर. सरफराज खानचं द्विशतक. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाळासाहेबांचं जनतेशी अनोखं नातं होतं. विविध मुद्द्यांवर ते आपली मतं निडरपणे व्यक्त करत असत असं प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजलीच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमांवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त विविध लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येतील असं शिंदे यांनी यावेळी आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. मुंबई महानगरपालिकेतर्फे आरोग्य आपल्या दारी ही मोहीम ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त राबवण्याची घोषणा त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान, त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला तसंच बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये पण डायबिटीज सारखे आजार, आता महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, शुगर, हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काही आजार पसरत आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय.
याशिवाय गड किल्ल्यांची स्वच्छता संवर्धन यासाठी स्वयंसेवी संस्थांना मानधन देण्यात येईल. शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी स्पर्धा घेऊन विशेष पारितोषिक दिलं जाईल. महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी अनुदान अशा विविध योजनांची माहिती शिंदे यांनी दिली. यासंदर्भातल्या योजनांचा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसून परतल्यानंतर एकत्रितपणे जाहीर करू असं ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज दक्षिण मुंबईतल्या ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिवसेनेचे आजी माजी नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129व्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नेताजींना आदरांजली वाहिली आहे. मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान महाराष्ट्र लोकभवन इथंही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमध्ये वायनाड इथं 2024 भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्याने बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या अहिल्यानगर इथल्या सीता शेळके भारतीय सैन्याच्या मद्रास अभियांत्रिकी आस्थापनेत कार्यरत आहेत. 5 लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थांसाठीचा 51 लाख रुपयांचा पुरस्कार यंदा सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 25 जानेवारीला सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 130वा भाग असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. रेल्वे जोडणी, शहरी रोजगार, विज्ञान तंत्रज्ञान, नागरी केंद्रीय सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांशी संबंधित प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एल्गार परिषद नक्षलवादी संबंध प्रकरणातले आरोपी सागर गोडखे आणि रमेश गायचोर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मोठा काळ तुरुंगवास आणि या प्रकरणाची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता नसल्याच्या आधारावर या प्रकरणातल्या इतर आरोपींना जामीन दिल्याचं न्यायालयानं सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातले प्रस्तावित खाणकाम प्रकल्प रद्द करावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या प्रकल्पांमुळे निसर्गाचं अपरिमित नुकसान होईल असं त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या क्लबच्या मालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं आज गोवा, दिल्ली आणि हरियाणात छापे टाकले. क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा आणि सहमालक अजय गुप्ता यांची कार्यालयं, घरं तसंच गोव्यातल्या अर्पोरा गावचे सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सचिव रघुवीर बांगर यांची कार्यालयं आणि घरांमध्ये ईडीनं झडती घेतली. डिसेंबर महिन्यात या नाईट क्लबमध्ये आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला होता. क्लबच्या मालकांपैकी एक ब्रिटिश नागरिक असलेला सुरिंदर कुमार खोसला याच्या घरीही ईडीचे अधिकारी हजर होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काल ड गटात हैदराबाद इथं सुरू झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी मुंबईचा पहिला डाव 560 धावांवर संपला. कालच्या 4-3-32 धावांवरून आज पुढं खेळताना शतकवीर सरफराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. 219 चेंडूत 227 धावा करताना त्यानं 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले. सुवेद पारकरनं 75 तर अथर्व अंकोलेकरनं नाबाद 35 धावा केल्या. ब गटात महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात काल पुण्यात सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा महाराष्ट्रानं 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं होणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. हा सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये काल रात्री बडोदा इथं झालेल्या लीग स्टेज सामन्यात गुजरात जायंट्सनं यूपी वॉरियर्सवर 45 धावांनी विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतील अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129व्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड. एल्गार परिषद प्रकरणी आरोपी सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद विरुद्ध मुंबईचा 560 धावांचा डोंगर, सरफराज खानचं द्विशतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.